नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमका प्रादेशिक खबरो दिता। गोय बाराय काळ पर्यटन केंद्र आसतले ह्या नदरेन ऑल वेदर टुरिझमाच्या नदरेन उदरगत करप चल्ल्या। गोयची सांस्कृतिक विविधताय, वेलनेस आणि साहसी पर्यटन आणि आध्यात्मिक पर्यटनाच्या बळार ही प्रगती गोय करतले। गोयात दर्जेदार पर्यटक हाडपाच्या दिशेन यत्न चल्ल्या असे पर्यटन संचालक सुनील आतंगपिका हाणी म्हळे। ते काल गोयात आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल मार्ट परिषदेच्या उक्तावण सुवाळ्यात उलयताले। गोयात काल आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल मार्ट परिषदेचे उक्तावण मोठ्या दबाज्यान झाले। दोनापावला एका नकेत्री हॉटेलांत ही परिषद सुरू झाल्या। उक्तावण मुखेल सचिव पुनीत कुमार गोयल, पर्यटन संचालक आणि जीडीटीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील आचंपिका, टीटीजी अध्यक्ष निलेश शाह, स्कालाचे विवेक केरकार आणि सीआयचे निमंत्रक कार्लोस डिसोझा आशिल्ले। वास्कोचे आदले भाजपा आमदार कार्लोस आल्मेद परत भाजपात रुजू झाले। काल झाल्या सुवाळ्यात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हाणी तांका पक्षात प्रवेश दिलो। कार्यावळीक दाबोळेचे भाजपा आमदार मंत्री माविन कुदिनो, वास्कोचे आमदार कृष्णा साळकार आणि नुयेचे आमदार मंत्री आलेक्स सिकेर आशिल्ले। कार्लोस हांच्या भाजपा फेर प्रवाशाचेर फुडाऱ्यांनी खोस उक्तायली। अल्पसंख्य समाज भाजपाचे बरोबर असा हे कार्लोस हांच्या भाजपा प्रवेशान स्पष्ट झाला असे माविन हाणी सांगले। गोयात काँग्रेस नेतृत्वहीन झाला, कार्यकर्ते फुडारी पक्ष सोडतात, भाजपाची प्रचाराची पहिली फेरी पुराय झाला, भाजपा दरेक वेचणूक गंभीरतायेन घेता, काँग्रेस दिशाहीन झाल्या, काँग्रेस पक्षान अजून उमेदवारूच जाहीर केल्ले नात, भाजपाचेर टीका करचे परस काँग्रेसीन आपल्या पक्षाचो हुस्को करचो असो सल्लो सदानंद शेट तानावडे हाणी दिलो। आदले मुखेलमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकार आणि उत्पल मनोहर पर्रीकर हांका परत भाजपात घेवपाविशी निर्णय भाजपाचे केंद्रीय फुडारी घेतले अशी जाप भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हाणी दिल्या। पार्सेकार हाणी वर्ष 2022 भाजपान विधानसभेची उमेदवारी न्हयकारिल्ल्यान पक्ष सोडिल्लो। आदले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार हांचे पूत उत्पल पर्रीकार हाणी भाजपान पणजे आतानासियो मोन्सेरात हाका उमेदवारी दिल्या उपरांत भाजपा सोडून अपक्ष वेचणूक लढयल्ली। कितलेशेच हेर मोठे राजकीय फुडारी भाजपाच्या संपर्कात असात आणि फुडल्या काय दिसात भाजपात येतले अशी जाप तानावडे हाणी खबराकारांक दिली। काँग्रेस पक्षाचे गोयचे उमेदवार जाहीर जाऊक नाशिल्ल्यान मोठो चर्चेचो विषय झाला। काँग्रेस पक्षान काल लोकसभा वेचणुके खातीर 4 राज्यांनी 17 उमेदवारांची 11वी वळेरी जाहीर केली, मात तातूंतय गोयच्या उमेदवाराचे नाव आयिल्ले ना। इंडिया अलायन्साची आघाडी नवी असा, सगळ्यांचे हितसंबंध सांभाळूक जाय, ताका लागून उमेदवार जाहीर करून काँग्रेसीक एक वेळ कळाव जाता असुये अशी जाप आदले खासदार कायदो मंत्री रमाकांत खलप हाणी खबराकारांकडे उलयताना दिली। काँग्रेसीच्या गोयच्या उमेदवाराचो विषय केंद्रीय वेचणूक समिती, गोयचे विरोधी पक्ष फुडारी आणि प्रदेश अध्यक्ष हाताळतात, पूण त्या गजालीचेर उलोवंक शकना असे प्रदेश काँग्रेसीचे उपाध्यक्ष सुनील कवठणकार हाणी म्हळा। पणजे स्मार्ट सिटीच्या कामांची दशा झाल्या, जुईजांनी पळवणी केली, पणजे शाराक उत्कृष्ट शार पुरस्कार मेळूक शकता जाल्यार हेर राज्य आणि शाराविषयी दुबाव उप्रासता अशी टीका कवठणकर हाणी केली। गोमंत विद्या निकेतनाचे साहित्य पुरस्कार जाहीर झाल्यात। मडगावची सगळ्यांत पोन्नी संस्था आशिल्ल्या गोमंत विद्या निकेतनाचे अंदू वर्साचे साहित्य पुरस्कार जाहीर झाले। दीपक गोविंद प्रभुदेसाय हांच्या लव लाहो ह्या कविता झेल्याक श्रीपाद गोविंद देसाय हांच्या गोमंतकीय प्रज्ञावंत ह्या चरित्राक, जाल्यार जितेंद्र फडते हांच्या थरार ह्या नाटकाक साहित्य पुरस्कार फावो झाला। 13 एप्रिलाक विद्या निकेतनाच्या वर्सुकी सुवाळ्यात नामनेचे कवी हेमंत जोगळेकार हांच्या हस्तुकी हे पुरस्कार भेटयतले। भाजपाच्यो दक्षिण गोयच्या लोकसभा उमेदवार पल्लवी धेपो हाणी काल मडकय मतदारसंघात प्रचार केलो। आदी ताणी बांदोड्या नागेश महारुद्र आणि महालक्ष्मीचे दर्शन घेतल्या उपरांत मडकय नवदुर्गेचे दर्शन घेतले। उपरांत मडकय मतदारसंघात मगोच्या कार्यकर्ता मेळाव्यात पल्लवी धेपो हांचे उलवप झाले। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।